हरिः ॐ त्र्यम्बकैयजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ऊर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु य ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु तमुष्टु हि यस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रन्नमो भिर्देवमसुरन्दुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतम् पाशाः मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा ॐ नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मां विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अग्ना विष्णु षजोषसेमा वर्धन्तु वाङ्गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतं वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसिदिश्च मे भीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च माधीतम् च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनूश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगशि च मे शरीराणि च मे परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुठे कथा आता सादर करते. ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा रविवार दिनांक 2 डिसेंबर 1990 वेळ संध्याकाळी 6:30 स्थळ अध्यात्म मंगल धाम कार्यक्रम मातोश्री शरणाताईंचा 374वा वर्धापन दिन प्रेममूर्ती मातोश्री शरणाताईंचा वर्धापन दिन तारखेने 29 डिसेंबर व तिथेने मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेला येतो तो आज केंद्रात साजरा होत आहे. निशिगंधांच्या फुलांनी माऊलीची मूर्ती सजवली तर इतर सर्व संतांच्या तजवीजींना शेवंतीच्या फुलांनी नटवण्यात आले आहे. व्यासपीठावर आज 2 आसनांची व्यवस्था केलेली आहे तर चांदींच्या हत्तीवर झेंडूंच्या फुलांच्या झुरी असलेल्या आहेत. ठीक 6:25 पूजनीय स्वामीजी सर्वांचे नमस्कार स्वीकारी सर्वावरून कृपामृताची नजर फिरी देत आहेत. पाठीमागून शारीन सौजन्यमूर्ती अखंड सौभाग्योती नानागुण संपन्न मातोश्री शरणाताई पांढरी शुभ्र व पिवळ्या जरतारी काठाची 9 वारी साडी परिधान करून दोन्ही हात जोडून प्रवेश करतायत. जणू चालती मूर्ती प्रसन्नता देत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. स्वामीजींची नात सौभाग्यवती संध्या वर्धे आणि भगिनी सौभाग्यवती सुशीलाताई गुमासे यांच्या भावपूर्ण मनोगतानंतर शांता दुर्गे शांत स्वरूपिणी हे भजन सद्भक्त विलासने सांगितले. नंतर सद्भक्त सौभाग्यवती माधुरी भावे व श्री दाया भावे यांनी मातोश्री आणि स्वामींना पुष्पहार अर्पण केले आणि स्वामीजी बोलायला लागले. शरणाताईबाबत आत्तापर्यंत झालेल्या मनोगतातून केलेले वर्णन कमीच आहे, अगदी अपुरे आहे. माझ्या मोठेपणात त्यांचा 75% वाटा आहे. त्यांच्यामुळेच आमच्या घरात शांती, समाधान, आनंद, ईश्वरभाव नांदतो आहे. अशी पत्नी मिळणं अतिशय भाग्यच आहे आणि संतांची पत्नी होणं तर फारच कठीण, परंतु त्या अगदी सहजतेने आमचा संसार आणि परमार्थ सांभाळत आहेत. वास्तविक त्या श्रीमंत सरदार घराण्यातील हवेलीत राहणाऱ्या, घोड्यावर बसून आपल्या कुळवाडीतून रपेट मारणाऱ्या, परंतु आमच्या प्रेमास्तव विवाहानंतर माझ्याबरोबर 2 खोल्यांच्या संसारात रमल्या. लहानपणापासून ही माझी माऊलीच झाली आहे, आदर्श पत्नी व माता. पहा पहा अनुरागे भजे, जे प्रियोत्तम मानिजे, ते पती हुनी काय न वाणिजे पतिव्रता. तेजस्वी, पवित्र, शांत असलेल्या सरदाताई माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. मी प्रवचन करतो की त्या जगतात. पूर्वी माझ्या कापड दुकानाचा हिशोब व्यवहार सांभाळून संसारही तितकाच आवडीने करीत. भागेश्वरी निवासात प्रवचनाला येणाऱ्या स्वतःसाठी सत्संगा घालण्या काढण्याचे काम नव्हे, सेवा विना तक्रार विना कुरकुर करीत असत. दुकानातून घरी येण्यापूर्वी 15 मिनिटात आंघोळीला पाणी, संतांच्या निराकडून ठेवणं, आंघोळीनंतर पानावर बसल्यावर गरमागरम फुलते करून वाढणं, इतकं करून प्रवचनाची तयारी करीत. मुलांचंही सर्व काही का करायचं, कधी कुठेही कमी पडला नाही. म्हणून धन्य तेचे उद्गार माझ्या तोंडी आले. धन्य तू जगी पतिव्रता, धन्य तुची आदिदेवता, धन्य धन्य तू माता, माधव दूतांगणी तसे. हे ऐकत असताना शेजारीच बसलेल्या मातोश्री मध्ये हातवारे करीत म्हणतायत, पुरे की आता, इतकी काही मी मोठी नाही, असे म्हणत आपला स्त्री सुलभ विनय प्रगट करतायत आणि त्याही आता स्वामींना नमस्कार करतायत. आपणा सर्व साधकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण, हे खरे सहजीवन. व्यक्ती 2 पण जगणे 1, मातोश्री व स्वामीजी, शिवशक्तीची ही दिव्य लीला पाहण्याचं अनुभवण्याचं भाग्य आपणाला लाभलं हीही त्यांची चुका. हरी ओम तत्सत. पुढील केंद्र शनिवार दिनांक 15 डिसेंबर 1990 माया अपार्टमेंट ध्यान मंदिर, संध्याकाळ 7:30 वाजता स्वामी स्वरूपानंद जयंती. विशेष आनंदाचा दिवस. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात जय जय श्री स्वरूपानंदा या प्रार्थनेने सद्भक्त तारामती खरे करीत आहे. त्यानंतर सद्भक्त सौभाग्यवती हेमाताई पुरोहित अभंग ज्ञानेश्वरी मधील 2 अध्यायातील जीव सदा नित्य तृप्त परिगुंते विषयात नाना दुःखे प्राप्त झाली तरी खेदना चित्तात या ओळीपासून ज्याने सोडिली उपाधी तोची दान स्थिर बुद्धी इथपर्यंत ओळ्या वाचतात. त्यानंतर भक्त डॉक्टर माधवराव नगरकर यांचे मनोगत भगवंतांनी स्वामींच्या रूपात येऊन कार्य केले इत्यादीनंतर स्वामीजी आपले भाव प्रगट करतात. स्वामी स्वरूपानंद हे कुठल्या पातळीवर होते हे भाषणावरून कळणार नाही. संत होणीच संतांशी पहावे. त्यांचा अत्यंत साधेपणा, साध सहज हळूवार पण मृदू बोलणं, साधं सात्विक पण परिमित खाणं, सावध राहणं, साधं राहणं सर्वांनाच प्रभावित करणारं होतं. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. हे शब्द जसे आगगाडीच्या लईवर बसून म्हटले जातात तसे धरिता सो सोळिता हम अखंड चाले सोहम सोहम असे शब्द त्यांनी आपल्या नित्य चालणाऱ्या श्वासोच्छ्वासावर बसून सोहम या भावभजनात दमून राहिले. विद्वत्तेचा भाव त्यांनी कधीही प्रगट होऊ दिला नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि दुःख या 5 गोष्टीपासून तू मुक्त आहेस असे अनुभवून सांगणारे, मी देहातीत आहे अशा बुद्धिभावाने वावरणारे त्यांचे वर्णन वेदालाही करता येणार नाही. ज्यांचा अलिप्तपणाही अवर्णनीय, सत्व, रज, तम या त्रिगुणाकडे दामूनच पाहणारे सत्वगुणांची कास ढगळ त्रिगुणे त्रिगुणातीत झाले आणि त्या सत्वगुणाचाही अहंकार नसलेले असे स्वामी असा सोज्वल संत मी पाहिलेल्या संतामध्ये गेल्या कित्येक वर्षात झालेला पाहिलेला नाही. आपला अधिकाधिक बोध आपल्यामध्येच मुळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, लोकांच्या भावाचा आदर केला असे माझे सद्गुरु स्वामी सुलतानंद म्हणजे मूर्तिमंत सौजन्य आणि मूर्तिमंत समाधान असे होते. ज्ञानेश्वरी जेवढे म्हणून सद्गुरु वर्णिले ते सर्वच्या सर्व स्वामीजींमध्ये होते. कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म असा कर्मयोग आणि कर्मसन्यास एकाच वेळी ते जगत होते. चालता बोलता न मोरे ते आसन न भंगे ते मौन कला काळी या अवस्थेतच ते होते. प्रसन्न शांत तृप्त आंतरिक तेज मुखावर झळकत होते. आपल्या विकरांग विपरीत अशा परिस्थितीचा त्यांनी सदुपयोग करून घेतला. त्यांच्या साधेपणातच त्यांचे मोठे पण सामावलेले होते. त्यांच्या पायी मी नतमस्तक आहे. आज कृपया कुणीही मला नमस्कार करू नये. एवढे बोलून स्वामीजींनी आपले भाव प्रगटन संपवले. स्वामी स्वरूपानंदांच्या आरतीनंतर आजचे केंद्र संपन्न झाले ते उत्कट उत्कट भारलेल्या वातावरणात. तरी उमतस्कर पुढचा एक छोटासा प्रसंग आहे. स्वामीजीकडे सकाळी एकदा दर्शनासाठी गेलो असता तिथे एक भगिनी दर्शनासाठी आल्या व स्वामीजींना म्हणतायत, स्वामी मला ना संसारातलं काहीही मागायचं नाही, पण मला पूर्वीपासून असं नेहमीच वाटत आलंय की मला चांगले सुविध्य सद्गुरू भेटावेत. त्यावर स्वामीजी निश्चितपणे असंच म्हणतायत, तुम्हाला पाहिजे तसे चांगले सद्गुरू नक्की भेटतील कुठेतरी. परमेश्वर तुमची इच्छा पूर्ण करू. त्यावर त्या भगिनी म्हणतात, तसं कुठेतरी नाही हो स्वामी, आता तुमच्याशिवाय कोणीच नकोत मला असे म्हणून स्वामीजींचे पाय धरतात. त्यावर त्यांच्या डोक्यावरून हात फिरवीत स्वामीजी म्हणतात, ठीक आहे, जमेल तेव्हा केंद्रात येत चाला, मग पाहू आपण काय करायचे ते असे म्हणत त्या भगिनीच्या हातावर तसाच ठेवतात आणि त्याही अश्रू भरल्या डोळ्याने सद्गुरू भेटल्याच्या आनंदात बाहेर पडतात. हरी ओम तत्सत.
अयोध्येचा राजा आरंभी वंदीना आरंभी वंदीना अयोध्येचा राजा भक्ताची एकाजा पावतसे आरंभी वंदीना अयोध्येचा राजा पावतसे महासंकटी निर्वाणी पावतसे महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी उच्चारित आरंभी वंदीना अयोध्येचा राजा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा उच्चारिता राम होय पाप क्षय उच्चारिता राम 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 उच्चारिता राम 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 उच्चारिता राम 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 नीध पग गबरनी सानेद पग सग पर निध पद पग पदनी उच्चारिता राम 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 उच्चारिता राम भूय पाप क्षय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्य भूमी आरंभी वंदीना अयोध्येचा राजा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा पुण्य भूमी पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया नठावे काही केल्या आरंभी वंदीना अयोध्येचा राजा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा काही केल्या तुझे मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे ना मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे ना दास म्हणे जन दास म्हणे जन सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी 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 वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची एकाजा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा।
अजून एक
अनलशरा उधळीती कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळीती अमृत कण परिहोऊन अमृत कण परिहोऊन अमृत कण परिहोऊन अमृत कण परिहोऊन अणुरेणू उजळीती अणुरेणू उजळीती तेजातच जनन मरण तेजातच तेजातच जनन मरण तेजातच नवीन साज तेजातच नवीन साज ते दिन मणी झोमराज ते दिन मणी झोमराज भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज ते जो निधि लोह गोल ज्योतिर्मय मूर्ति तुझी ज्योतिर्मय मूर्ति तुझी ग्रह मंडल दिव्य सभा सभा आ ज्योतिर्मय मूर्ति तुझी ज्योतिर्मय मूर्ति तुझी ग्रह मंडल दिव्य सभा दाहक परिसंजीवक दाहक परिसंजीवक करुणारुण किरण प्रभा करुणारुण किरण प्रभा हो वो जीवन विकास हो वो जीवन विकास वसुधेची राख लाज वसुधेची राख लाज ते दिन मणि झोमराज भास्कर हे गगनराज ते जो निधि लोह गोल ते जो निधि लोह गोल
खरं म्हणजे इतकं चांगलं गाणं झाल्यानंतर काही बोलावं असं वाटत नाही किंवा बोलणं जीवावर आलंय असं म्हणायला हरकत नाही. मिथ्या म्हणजे काय, कशा कशाचा अंतर्भाव त्यात होतो, अर्थात शाश्वत काय आहे, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असे वचन आहे. सगुण सारेच मिथ्य आहे, म्हणजे मिथ्याचा आधार घेऊन सकारात्मक ज्ञान कसे प्रगट होणार? आहे त्याला नाहीचा आधार की व्हायसे वर्षा ची गरजच काय, खरे काय आहे, ज्ञान सुद्धा मिथ्य आहे का? अंतिम अवस्थेत ज्ञानाचा सुद्धा त्याग करूनच एकरूपतेची आनंदरूप अवस्था बनून राहणे हाच साऱ्या खटाटोपाचा अंतिम उद्देश आहे ना, असे प्रश्न आहे. मिथ्या म्हणजे काय, कशा कशाचा अंतर्भाव त्यात होतो? मिथ्या याचा अर्थ खोट असा आहे. मिथ्या याचा अर्थ नाही असं. हा मिथ्या शब्द आचार्यांनी वापरलेला आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा असं आचार्यांचं वचन आहे. आचार्य जगताला मिथ्या असं म्हणाले. मिथ्या म्हणजे जे नाही ते. आणि आचार्य सत्य ब्रह्माला म्हणाले. आपल्याला हर क्षणाला जगत प्रतीत होतं. जगत प्रतीत होण्याच्या आधी आपल्याला देह प्रतीत होतो आणि देहाच्या सहाय्याने जगत प्रतीत होतं. आपल्याला देह प्रतीत होतो तो देखील जागृत अवस्थेत प्रतीत होतो आणि देह प्रतीत होण्यासाठी मनाची आवश्यकता असते. मन असेल तेव्हा देह प्रतीत होतो, मन असेल तेव्हा जगत प्रतीत होतो. मनाच्या अत्यंतिक अभावामध्ये देह प्रतीत होत नाही, जगताभास देखील मावळतो. मनाच्या असणेपणामुळं जग प्रतीत होत, मनाच्या अस्तित्वामुळं देह प्रतीत होतो. अहंताजन्य भाव मनामुळं प्रगट होतो, प्रतीत होतो. त्यांनी विचारले की मिथ्यामध्ये कशा कशाचा अंतर्भाव होतो? तर कशा कशाचा नसून फक्त मनाचा अंतर्भाव मिथ्यामध्ये होतो. समर्थ म्हणतात की मन हे नाथिले संती नाही निरोपिले, मानावे कवणाच्या बोले मन मी ऐसे. मन हे नाहीस होऊ शकत, मन हे नाथिले म्हणजे नाहीच आहे असं. संतांनी मन नाही असं निरूपण केलेलं आहे. आणि जर मन नसेल तर जगत नसेल, मन नसेल तर देहाची भावना नसेल. मन आलं की देहाची भावना आली, मन आलं की जगताची भावना आली. आचार्यांनी जगताला मिथ्या म्हटल्यामुळं पुष्कळ देहवादी जे आहेत ते आचार्यांच्या टीकेचा विषय बनले. पुष्कळ भोगवादी आहेत, त्यांच्याकडून आचार्य टीकेचा विषय बनले. मी असं सरसहा ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. की माझ्याशी एका व्यक्तीने बरच बोलणं ब्रह्मज्ञानाबद्दल केल्यावर सिगारेट पेटल. ते बोलणं कुठं केलेलं होत? तर एका किराण्याच्या हॉटेलमध्ये, चिंचवडहून पुण्याला येताना कधी कधी लोकल चुकली किंवा लोकल लेट असली तर आम्ही मिळेल तसे येत असू. आमच्या बँकेत ब्रांच मध्ये कॅशियर होते, तर त्यांनी त्या दिवशी स्कूटर आणली ती, म्हणून मला म्हणाले की चल आपण स्कूटरवर जाऊ. मी स्कूटर आणली आणि त्यांची एक सवय होती की खडकी पशी एक इराण्याचं हॉटेल आहे तिथं थांबायचं, चहा आणि पिळाची खारी जी इराणी हॉटेलमध्ये हमखास चांगली मिळते ती तिथं घ्यायची आणि पुढे जायची. तसं आम्ही थांबलेलं असताना त्यांचे एक मित्र नेमके तिथं भेटले. त्यांनी सांगितलं हे तुमच्याच मार्गातलंय, म्हणून माझी ओळख करून दिली. हे तुमच्या मार्गातलंय म्हणाले. आणि मग ते एक अनुभव, अक्कलकोट स्वामींचा अनुभव, साईबाबांचा अनुभव, अशा प्रकारे काही गोष्टी करत होते. आणि मग सगळं कसं झूट आहे असं म्हणाले. पैसा देखील कशी माया आहे असं म्हणाले. आणि एक ब्रह्मसत्य आहे असं म्हणाले आणि सिगरेट पेटवली. आणि म्हणाले की ही मिथ्या आहे म्हणून ओढतो, ही मिथ्या असल्यामुळे ओढतोय. अशा करता आचार्यांच्या या वचनाची खूप जणांनी थट्टा केलेली आहे. ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे. आणि मला म्हणाले तुमचं काही ऑब्जेक्शन नाही ना? मिथ्या याचा अर्थ आपण समजतो तसं नाही असा आचार्यांना म्हणायचं होतं. पण मिथ्या म्हणजे भ्रम मूल असं, भ्रमानी दिसणार. तर ते भ्रमानी ज्या पद्धतीने दिसतं त्याला कारण मन आहे. मनामुळं ते भ्रमामुळं वेगळ्या पद्धतीने दिसतं. म्हणून मनामुळं मिथ्या मिथ्यात्व आहे जगताच्या ठिकाणी, मनामुळं देहाच्या ठिकाणी मिथ्यात्व आहे. मन जे जे दाखवतं ते सगळं मिथ्या असं आहे. याचं कारण मनाचं दाखवणं हे यथार्थ नाही, जसं आहे तसं. नॉर्मल 6x6 अशी काय म्हणतात तशी जी साईट असते तशी यथार्थ पाहणं हे मनाचं पाहणं नाही. मनाला आहे त्याच्यापेक्षा वेगळं दिसत, आहे त्याच्यापेक्षा वेगळं दिसणं हे भ्रममूलक असल्यामुळे ते मिथ्या. जसं आकाशात चंद्र आणि सूर्य हे फुटबॉल एवढे दिसतात, दोन्ही एकसारखे फुटबॉल एवढे दिसतात, पण प्रत्यक्षत चंद्र पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीनी लहान आहे आणि सूर्य पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीनी मोठा आहे, तरी देखील आकाशात ते एकसारखे दिसतात. गोलाकार एकसारखा असतो. पण आपलं हे पाहणं यथार्थ नसतं. हातात पलिता घेऊन जर वेगाने फिरवला तर एक चक्र दिसत अग्नीचं, पण प्रत्यक्षात तसं नसतं. ते पाहणं हा दृष्टीभ्रम असतो. पाण्यामध्ये जर एक काठी उभी केली तर पाण्यात बुडालेला भाग वाकलेला दिसतो, तिरका दिसतो, पण प्रत्यक्षात काठी सरळ असते. हा दृष्टीभ्रम आहे. तसं मनाच्या भ्रमामुळं मन आपल्याला जसं दाखवतं ते यथार्थ नसल्यामुळं त्याला मिथ्या म्हटलेलं आहे. ते नाहीच असं म्हटलेलं नाही, ते जरी असलं तरी देखील ते जसं दिसतंय तसं नाही असं आचार्यांना म्हणायचं आहे. आणि मनाचं जे पाहणं असतं तर ते पाहणं हे मनाच्या प्रेरणेप्रमाणे असत. त्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून मनाला काही ना काहीतरी समज निर्माण होते तर त्या समजाच्या वेळेला मन हे एकटं असतं. जसं एक बाहेर एक वस्तू आपण पाहतो आहोत, हा थर्मास पाहतो आहोत आपण, आणि तो पांढरा असताना मला जर पिवळा दिसला, पण तुम्हाला सगळ्यांना पांढरा दिसत असल्यामुळं पांढरा आहे आणि मला पिवळा दिसल्यामुळं मला काविळ झाली की काय अशी शक्यता त्या पाहण्यामध्ये आहे. म्हणजे बाहेरची कोणतीही वस्तू पाहत असताना ती माझ्याप्रमाणेच इतर काही जण पाहत असल्यामुळं जर मला ती विपरीत दिसली तर मला माझी दृष्टी तपासायला वाव आहे. पण निज निकट मनानी जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दाखवली जाते तेव्हा त्याला कुठलेही क्रॉस चेक नाही. अशा परिस्थितीत जे जसं मनाला वाटतं तसं आपल्याला खरं वाटतं. याच न्यायाने एखाद्या चांगल्या माणसाला भल्या माणसाला तो भला नाही उलट लबाड आहे असं जर आपल्या मनाने सांगितलं तर आपल्याला खरं वाटत. आपल्या समजुतीत आपल्या विश्वात तिथं दुसरा कोणी नसल्यामुळं आपलं जे दर्शन असतं तर त्या दर्शनाप्रमाणे आपल्याला खरं वाटतं. पण यथार्थता ही वेगळी असते. असं असल्यामुळं मनाचं दाखवणं हे मिथ्या. मनाने आपल्याला एक वस्तू दाखवली ती तशी नाही असं संतांचं म्हणणं आहे. ती ब्रह्मवस्तू आहे पण आपल्याला मात्र झाड, डोंगर, पर्वत, स्त्री, पुरुष, अनेक प्रकारचे विकार या अंगाने दिसते. म्हणून आचार्यांनी जो मायावाद ब्रह्मसत्यम जगन मिथ्या आपल्या अंगाने पाहिलं, आपल्या अंगाने सांगितलं की तुम्हाला जसं दिसतं आहे तसं ते नाहीये, ते मिथ्य आहे आणि मूळ ब्रह्मवस्तू मात्र सत्य आहे असं आचार्य म्हणाले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन जगताला चित विलास असं म्हटलं. चित विलास याचा अर्थ आहे का चित शक्तीचा किंवा ज्ञान शक्तीचा किंवा ब्रह्मशक्तीचा विलास म्हणून विश्व आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानी पुरुषाच्या दृष्टिकोनातून जगत कसं आहे ते सांगितलं आणि आचार्यांनी आपल्या अंगाने जगत कसं आहे ते सांगितलं. दोघांचं सांगणं एकच आहे. आपल्याला जगताच्या ठिकाणी चित विलास निश्चित दिसत नाही आणि आचार्य म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला जगत मिथ्या दिसत नाही. याची कारण एवढीच आहेत की आपल्या ठिकाणी ती दृष्टी नाही. एवढं एकच कारण आहे. जर ती दृष्टी प्राप्त झाली तर आपल्याला देखील जगत हे परमात्म्यापेक्षा वेगळी वस्तू न दिसता परमात्म वस्तूचाच आविष्कार दिसेल. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले झाले मी जगे मी झाके परमात्मा जगत निर्माण झाल्यामुळे झाकून गेला असेल तर जगत वे कोण फाके, तर जगत ही खरं म्हणजे त्याचीच प्रभा आहे. जगत वे कोण फाके, परमात्माच अधिक उत्तम प्रतीत झाला. सांगे किळेवरी माणिके लोपीजे काही, माणिक आहे त्या माणकाचीच किळा प्रभा प्रकाश, त्या प्रभेमुळं किळेमुळं माणिक झाकलं जातं की अधिक प्रकाशित होतं. तसं जगतामुळं खरं म्हणजे ब्रह्मवस्तू अधिक प्रकाशित होते. पण ही देखील झाली ज्ञान्यांची दृष्टी. आपल्याला जगत पाहणारं जे मन आहे त्या मनाच्या ठिकाणी अत्यंतिक अबोध असल्यामुळं आणि हा अबोध जगताकडे पाहण्याच्या आधी किंवा देहाकडे पाहण्याच्या आधी जो पाहणार आहे त्याच्याच ठिकाणी निर्माण झालेला असल्यामुळं मन देखील पाहतं. पण मन चालवणारा जो आहे तोच स्वतःला अज्ञानी समजत असल्यामुळं किंवा अनात्मा समजत असल्यामुळं अबोधात्मक अशा दृष्टीने पाहणारा मनाकरवी देहाकडे पाहतो आणि देहाला मी म्हणतो आणि त्या देहाच्या सापेक्ष विश्वाकडे पाहतो आणि विश्व त्याला सत्य वाटत. मिथ्या म्हणजे काय, कशा कशाचा अंतर्भाव त्यात होतो, अर्थात शाश्वत काय आहे असं म्हटलेलं आहे. आपल्याला एखाद्या पदार्थाचं जे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा शास्त्र असं सांगतं की साभास अंतःकरण वृत्ती म्हणजे भ्रमासकट भासासकट अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, त्या पदार्थाला व्यापते आणि अंतःकरणात परत येते, तेव्हा आपल्याला त्या पदार्थाचं ज्ञान होतं की हे झाड आहे, हा दगड आहे, हे पाणी आहे. अशा प्रकारे सगळ्या जगताचं ज्ञान, स्त्री आहे, पुरुष आहे, दुष्ट आहे, सुष्ट आहे, ही अंतःकरण वृत्ती बाहेर पडली आणि जर आतच आली नाही तरी देखील आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही, त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. आणि ही अंतःकरण वृत्ती बाहेर पडते तेव्हा साभास म्हणजे अबोधात्मक असल्यामुळं ती अबोध घेऊन बाहेर पडते, त्या वस्तूला व्यापते आणि परत जो द्रष्टा आहे त्याच्या ठिकाणी येते आणि त्या पदार्थाचं त्याला ज्ञान होतं. जर द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याला आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, अक्षर आहोत, अव्यक्त आहोत, जन्म मरण रहित आहोत अशा प्रकारचा बोध असेल तर त्याची अंतःकरण वृत्ती बाहेर पडून त्या वस्तूला व्यापून जेव्हा आत परत येते तेव्हा तो असं म्हणायला लागतो की लाधले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. त्याच्या दृष्टीत फरक पडतो कारण पाहणाऱ्याच्या ठिकाणी जर बोध निर्माण झाला तर चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसाम्या देखिला निराकार ओमाये, तो निराकार सर्वत्र भरून राहिलेला मी पाहिला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ती दृष्टी उघडते आणि त्या दृष्टीने तो जगताकडे पाहतो. नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही, हा रिता ठाव राघवे वीण नाही हे समर्थांचे प्रतीतीचे बोल आपल्याला राघवच रीता आहे आणि जगतात बाकी सर्व सत्य आहे असं वाटतं ही किमया पाहणाराची आहे. याच्यामध्ये मात्र एक होऊ शकेल की कोणाला असं वाटेल की मगाच्या उदाहरणावरून की मला जर पिवळा दिसला हा थर्मास आणि तुम्हाला सगळ्यांना पांढरा दिसत असेल तर मी माझी दृष्टी सुधारून घ्यायला पाहिजे, माझ्या दृष्टीला भ्रम आहे, तसं जगत तुम्हाला सगळ्यांना ज्या पद्धतीने प्रतीत होतं आणि ज्ञात्याला वेगळ्या पद्धतीने प्रतीत होतं, तर ज्ञात्याचं ऐकायचं कशा करता? ज्ञाता असं कोण लागून गेला की त्याचं म्हणणं बाकीच्या सगळ्यांनी ऐकावं, असा प्रश्न मात्र इथं निर्माण होतो. ज्ञात्याने आपली दृष्टी सुधारून घ्यावी आणि जसं सगळ्यांना दिसतं तसं ज्ञात्याने मान्य करावं. कारण हा ज्ञात्याच्या दृष्टीचा भ्रमही असू शकतो जो स्वतःला ज्ञाता समजतो, जो जगताला मिथ्या समजतो. कोणती तरी एक ब्रह्मवस्तू जी कोणालाच दिसत नाही ती सत्य समजतो. जर स्थूलात आहे तर ते तत्वज्ञानात का नसावं? स्थूलात पांढरी वस्तू ही पांढरी आहे हे ज्या योगाने सिद्ध झालं त्याच योगाने ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध होऊ शकतं हे त्याच्यावर उत्तर राहत. शंभर लोकांना एक प्रतीत होतं आणि एका माणसाला वेगळं प्रतीत होतं, म्हणून शंभर लोकांनी जे सत्य समजलं त्यामुळं अंतिम सत्यावर फुली बसत नाही. सत्य हे सदा सर्व काळ सत्य राहतं, त्यामुळं ज्ञानी पुरुष ज्या तऱ्हेने पाहतो त्या तऱ्हेने त्या पद्धतीने पाहू गेल्यास, तशी क्षमता प्राप्त करू गेल्यास ज्ञात्याला दिसतं तसंच ब्रह्मच सत्य आहे आणि जगताचा विलास ब्रह्माचा विलास म्हणून जगत आहे अशा प्रकारचा बोध होऊ शकतो. असं असल्यामुळं ज्ञात्याची दृष्टी आहे ती खरी. जसं आपल्याला सगळ्यांना इथं या कागदावर काहीच दिसत नाहीये, पण जर सूक्ष्मदर्शक यंत्र आणलं तर याच्यावर बरेच जीवाणू आहेत असं दिसेल. म्हणून आपण सगळ्यांनी याच्यावर काहीच नाहीये असं ठरवलं आणि एका ज्ञानी माणसाने याच्यावर अगणित जीवाणू आहेत असं सांगितलं, तर त्याचं म्हणणं जसं खरं असावं तसं ज्ञात्याचं म्हणणं हे खरं ठरत. मिथ्या याचा अर्थ मुळातच नाही असं नसून एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आभास झालेला आहे, विपरीत वस्तूचा आभास झालेला आहे, विपरीत ज्ञान झालेला आहे, एवढंच आचार्यांना म्हणायचं आहे. आणि जर कोणी एखाद्याने खरोखरच हा मनाचा जर गुण असेल आणि मन नाहीस केलं तर द्रष्ट्याला आत्मबोध होतो ही गोष्ट तपासून पाहिली तर त्याच्या असं लक्षात येईल की जसं मनाकरवी बाहेर पुष्कळ पाहण्यासारखं आहे तसं मन नाहीस झाल्यानंतर देखील बराच असीम असा प्रांत आत देखील आहे. मन मुरे मग जे उरे, मन नाहीस झाल्यानंतर देखील उर्वरित जे राहतं ते तू कारे सेवी सिना असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मन नाहीस करून जर एखाद्याने पाहिलं आणि मग जे उर्वरित राहतं काय उर्वरित राहतं हे जर पाहिलं तर त्याच्या असं लक्षात येईल की एका सांध्यावर एक सांधा असा आहे की ज्या सांध्यापासून द्रष्टा साधनाचा वापर करून जगताचं ज्ञान घेतो त्या सांध्याच्या आत द्रष्टा हा स्वरूपबोधाला प्राप्त होतो. इंद्रियांचं मनाचं आणि बुद्धीचं जे सांगणं किंवा शिकवणं आहे किंवा त्यांचं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान हे बाह्य जगतातलं ज्ञान आणि त्याबरोबरीने इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्या आत्यंतिक अनुपस्थितीमध्ये देखील काही उर्वरित राहतं, काही शेष राहतं आणि ते आपलं मूळ स्वरूप आहे असं लक्षात येईल. आणि हे मूळ स्वरूप सच्चिदानंद आहे, हे शाश्वत आहे, हे ब्रह्म आहे. आणि या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी देहाचं भान नसल्यामुळं जगताचंही भान नसतं, मन नसल्यामुळं मनाने दाखवलेलं विपरीत ज्ञान देखील नसतं, तरी देखील त्या ठिकाणी पूर्णपणाने बोध असतो आणि जीवाला आपण ब्रह्म आहोत अशी प्रचिती येते. म्हणून आचार्यांचं जे सांगणं आहे त्याच्यातल्या काही गोष्टींवर जर नीट नीट विचार केला किंवा प्रकाश पडला, आचार्य ब्रह्माला सत्य म्हणतात, एक जगताला मिथ्या म्हणतात, ते मनाचं दर्शन आहे आणि जगतामध्ये मनाला पहिला प्रतीत होणारा देह आहे, देहासकट जगत मिथ्या असं आचार्य म्हणतात, ही दुसरी गोष्ट. आणि आचार्य तिसरी गोष्ट महत्वाची म्हणतात की जीवो ब्रह्मैव नापराः, आणि जीव हाच हेच ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म ज्या ब्रह्मवस्तूला आचार्य सत्य असं म्हणतात, ती ब्रह्मवस्तू आपल्या ठिकाणी जीव रूपाने जो वास करून आहे तर तोच ब्रह्मस्वरूप आहे एवढंच आचार्य म्हणतात. आणि त्या परिस्थितीमध्ये त्या बोधामध्ये मग जगत हे मिथ्या होऊन जात. हा कागद मिथ्या आहे का, हे भांड मिथ्या आहे का, अशा प्रकारे आचार्यांवर प्रतिवाद करणारी मंडळी विचारत असतात. पण आचार्यांना म्हणायचं असतं की जीव ब्रह्म आहे, जीव ब्रह्म आहे हे समजल्याखेरीज तुला काय काय मिथ्या आहे हे कळणार नाही. जीव ब्रह्म आहे हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला मिथ्याचा देखील आपोआप बोध होईल. म्हणून आचार्यांच्या जीवनात असं झालं की आचार्य असा पाठ देत होते आणि एक हत्ती पिसाळलेला एकदम चाल करून आला त्या भागात. सगळ्यांची पळापळ झाली. त्या पळणाऱ्यांमध्ये आचार्य देखील होते आणि एक आचार्यांचा शिष्य आचार्यांना म्हणत होता की आचार्य हत्ती मिथ्या आहे, पळताय कशाला, असं आचार्यांना म्हणत होता. तर आचार्य म्हणाले की बटोहो तदपि पलायन मापी मिथ्या, पळ. आणि आचार्य झाडावर चढून बसले आणि त्या हत्तीने त्या शिष्याला सोंडेत धरून उचलून फेकून दिला आणि हत्ती पुढे गेला. तेव्हा आचार्य म्हणाले की एक कोणती तरी गोष्ट स्वीकारायला पाहिजे, हत्ती मिथ्या असेल तर पळणं देखील मिथ्याच आहे. या जगतातला सगळा व्यवहार मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे आणि जीव हा ब्रह्म आहे. जीव हा ब्रह्म आहे न समजता केवळ जगात हे मिथ्या का सत्य, हे मिथ्या का सत्य असा वितंडवाद घालायचा नाही असं आचार्यांना सांगायचं होत. स्वामीजींच्या दुकानात स्वामीजी प्रवचनात सांगत असत की एक मनुष्य आला, तिथं स्वरूपानंदांचा फोटो, ज्ञानेश्वर महाराजांची छोटी मूर्ती, सिगारेट हातात घेऊनच तो आला आणि हे कोण ते कोण असं विचारत होता. आणि मग तो म्हणाला की बरोबर आहे की मी ब्रह्म, सिगारेट ब्रह्म, धूर ब्रह्म. स्वामी म्हणाले की तुझ्या सिगारेट ब्रह्माला तेवढं बाहेर जरा टाकून मग आत ये, कारण माझ्या या कापड ब्रह्माला ते आग लावेल. पण ही व्यावहारिक पळवाट नाही. त्याच्यात जे ब्रह्म सत्य असं म्हटलंय ते फक्त जीवाला उद्देशून म्हटलेलं आहे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जीवाला ब्रह्मबोध झाल्याखेरीज जगन मिथ्या, मग हे मिथ्या आहे का ते मिथ्या आहे का असा शब्दच्छल करण्यात अर्थ नाही. आणि तिथून जर पाहिलं तर मग त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जी जी वस्तू म्हणून दिसेल ती ती वस्तू ब्रह्मबोध करून देते. ब्रह्मबोध करून दिल्याखेरीज राहत नाही असं निष्पन्न होत. आपलं जे पाहणं आहे ते अबोधात्मक पाहणं आहे, तोच जीवाला बोध झाल्यानंतर जीव हा ब्रह्म झाल्यानंतर अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, ती ज्ञानवृत्ती बाहेर पडते, त्या पदार्थाला व्यापते आणि आत येते आणि बोध होतो ब्रह्माचा. अशा तऱ्हेने जगत हे मिथ्या म्हणजे जसं आहे तसं नसून ब्रह्मस्वरूप आहे असा विवेकाने बोध होतो, विवेक निर्माण होतो. त्याच्या पुढे त्यांनी पुष्कळ म्हटले, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं वचन आहे. सगुण जर सारच मिथ्या आहे म्हणजे मिथ्याचा आधार घेऊन सकारात्मक ज्ञान कसं होणार सगुणाच्या आधाराने? आहे त्याला नाहीचा आधार की व्हाईस वर्सा ची गरजच काय? खरं काय आहे? म्हणून सगुण काय प्रकारचं मिथ्या आहे हे कळलं, ते कळेपर्यंत सगुण ब्रह्म आहे अशी भावना सगुणाच्या ठिकाणी केली जाते आणि उपासना केली जाते. हे ही दगडाची मूर्ती नसून हा पंढरीचा पाटील विठोबा सच्चिदानंद तनू धारण केलेला परब्रह्म स्वरूप आहे. अशा दृष्टीने जर त्याच्याकडे पाहिलं, मिथ्या म्हणून नाही पाहायचं तर ब्रह्म म्हणून पाहायचं, आणि ब्रह्म म्हणून त्याची जर उपासना केली तर त्या योगाने जीवाला ब्रह्मबोध होतो आणि जीवाला ब्रह्मबोध झाल्याखेरीज खऱ्या अर्थाने तो परब्रह्म स्वरूप आहे हे समजत नाही. तो परब्रह्म स्वरूप आहे हे समजण्यासाठी देखील आत बोध व्हायलाच लागतो. पण सुरुवात तुम्ही बाहेरच्या कोणत्याही वस्तूपासून करू शकता अथवा मन नाहीसं करून ध्यानाने देखील करू शकता. तुम्ही नामानी सुरुवात करू शकता, तुमच्या देवात असलेल्या शाळीग्रामापासून सुरुवात करू शकता. आरंभी वंदीना अयोध्येचा राजा तिथपासून सुरुवात करू शकता. कल्पना करा की तो ब्रह्म आहे, ज्ञान झाल्यानंतर कळेल तो ब्रह्म आहे. पण कल्पनेचं देखील एक गंमत आहे की तुम्ही कल्पना केली की उत्तरापर्यंत पोहोचता. एखाद्या वस्तूची किंमत 100 आहे असं मानू असं म्हणून गेलं की उत्तर सापडत. एक्स आहे याच उत्तर असं म्हणून गणित सोडवायला घेतलं, उत्तर माहित नसतं. पण मानल्यामुळं उत्तरापर्यंत जाऊ शकतो, तसं मानल्यामुळं उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. मिथ्या वस्तू असेल तरी देखील या खांबात ब्रह्म आहे, नारायण आहे, आहे आहे म्हटल्यामुळं तिथपर्यंत जाऊ शकतो. कसा जाऊ शकतो असा तुमच्या मनात, म्हणजे त्यालाही काहीतरी तात्विक कारण मीमांसा असेल. पण वेळ संपली, पुढच्या वेळेला सांगित खूप चांगला विषय आहे की सगुणाला परमात्मा मानल्यामुळं आपण परमात्मा स्वरूप हा बोध कसा होतो, इथं न विचारलेला प्रश्न आपणच उपस्थित करू पुढच्या वेळेला. बघू, हरिओम. एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटून शांत बसू. हरी 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 बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।